इस ट्रेंडिंग गाने के बाद यहाँ पर आप सभी का वेलकम करता हूँ सुपर हिट्स 93.5 एफएम। बंदे का नाम है अभिनीत। काय मग लेडीज लोग, दिवसभर घरामध्ये तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता असं मी तुम्हाला विचारलंय आज। काय ना, म्हणजे सकाळी 11 नंतर किंवा संध्याकाळी 5 पर्यंत घरातली कोणतीच मंडळी घरामध्ये नसतात, नाही का? नवरा ऑफिसला गेला असतो, पोरं शाळेमध्ये असतात, कॉलेजमध्ये असतात, घरामध्ये असते ती एकटी गृहिणी। मग अशा वेळेस यु नो वेळ घालवण्याचं काहीतरी फंडा आपल्याकडे असतो, नाही का? सो आज मी तुम्हाला विचारलं की या दिवसभरामध्ये तुमच्याकडे काय फंडा असतो वेळ घालवण्याचा, मला फोन करायचं तुम्ही। आता गव्हर्नमेंट पण या सगळ्यावरती नजर ठेवणार आहे की तुम्ही घरामध्ये तुमचा वेळ कसा घालवता त्याच्यावरती। सांगा मला की दिवसभर घरामध्ये वेळ घालवण्याचा तुमचा काय फंड आहे? मग तुम्ही बुक रिडिंग करता, तुम्ही रेडिओ ऐकता, यु नो या फिर यु नो शेजारीची चुगली होते हा सगळ्यात मोठा टाइमपास असतो बरं का वेळ घालवण्याचा। क्या करते आप, मुझे फोन करना। अपने नंबर है माझा 9607007935। हा माझा नंबर आहे, नंबर मैं रिपीट कर रहा हूँ 9607007935। तब तक सुनिधि चौहान का ये गाना आपके पास आ रहा है, इश्क तेरा ले डूबा। इको तो थोड़ा ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूँ अभिनीत, आपके साथ बजाते रहो।